बोल बोल।
माझे नाव विनय। माझा प्रश्न, मुलींवर होणारे अत्याचार कसे रोखावे?
माझे